सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:50 ची वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. या दिनाबद्दल बोलायचं आहे रेड एफ एम 93.5 वर. सध्या जाणून घेऊयात आपल्या अवतीभोवती आजूबाजूला काय काय घटना घडामोडी घडतात. पावसाळा ऋतू सुरू आहे आणि पावसाळ्याचे परिणाम शहरभर दिसायला लागलेले आहेत. एकूणच ज्या गटारींची कामं केली गेली नव्हती स्पेशली पंचवटी भागामध्ये तिकडं जरा सगळ्या गटारी ओव्हरफ्लो वगैरे व्हायला लागल्या होत्या, त्यामुळे त्या सगळ्या गटारींच्या दुरुस्तीचं काम वगैरे सुरू झालं होतं. दुसरीकडे तुर्कस्तानामध्ये लष्करी बंड फसल्याचं दिसून आलं. ग्रेट नागरिकांचा रस्त्यावर उतरून लढा पाहायला मिळाला. परिणाम या गोष्टींचा जो झाला त्याबद्दल जरा इन डिटेल डिस्कस करण्याची गरज आहे. नक्कीच बोलूयात. आज आपल्या ऑफिसमध्ये काही स्पेशल लोक येणार आहेत. रेड एफ एम 93.5 पाहुणे नाही म्हणू शकत आपण त्यांना. रेड एफ एम 93.5 ची पुण्याची आरजी श्रुती आज इकडं नाशिकमध्ये येणार आहे, आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे आणि आम्ही सगळे तर तिच्याशी गप्पा मारणारच आहोत. पण तिच्यासोबत चौर्य हा जो सिनेमा रिलीज होणार आहे या सिनेमाची संपूर्ण टीम सुद्धा येते. तुम्हाला सुद्धा जर या सगळ्या मंडळींना भेटायचं असेल, गप्पा टप्पा हाणायच्या असतील तर 6606935 नंबर आहे, कॉल करताय तुम्ही आणि रजिस्टर करता आहात तुमचं नाव. ओके, म्हणजे मग तुम्हाला तिकडे वेळ पत्ता या सगळ्या गोष्टी कळतील. पत्ता तर काय, रेड एफ एमचं ऑफिस हाच एक पत्ता आहे, पण फक्त नाव रजिस्टर करणं आणि फॉर्मॅलिटीज असतात सगळ्या त्या. का आपण त्या टेक्निकल गोष्टींमध्ये घुसतोय, कॉल करा 6606935. दॅट्स इट, इतकं सिम्पल येत आहे. थोड्याच वेळात चार ट्रॅक्स येत आहेत, थोड्याच वेळात आजच्या दिनाबद्दल बोलायचं आहे, थोड्याच वेळात आपल्या गुरूंबद्दल बोलायचं आहे आणि थोड्याच वेळात शिकवण देणारा एक स्पेशल दिग्गज पर्सन आपल्यासोबत असणार आहे. कोण ती व्यक्ती, व्यक्तिमत्व कळेल थोड्याच वेळात. बजाते राहा.